योब अध्याय 2। पुन्हा एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले। त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला। परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आता कोठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे। परमेश्वराने सैतानास विचारिले, माझा सेवक योब याजकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही। त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चिथविले, तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला आहे। सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, त्वचेसाठी त्वचा, मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल। तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामासास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अभेर करील। परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नको। मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने योबास मोठमोठ्या गळवांनी नखशिकांत अतिशय पीडिले। योबाने आपले अंग खाजविण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला। तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा। तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? ह्या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही। इयोबाचे तिघे मित्र अलिफज तेमानी, बिल्दद शुही व सोफर नामाथी हे त्याजवर आलेल्या अरिष्टांविषयी ऐकून आपापल्या ठिकाणाहून निघाले। इयोबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला। त्यांनी इयोबास दुरून न्याहाळून पाहिले, तो त्यास ओळखिता येईना। मग ते मोठ्याने रडले, प्रत्येकाने आपला झगा फाडिला आणि आकाशाकडे धूळ उडवून त्यांनी ती आपल्या डोक्यात घातली। ते 7 दिवस व 7 रात्री त्याचबरोबर जमिनीवर बसले। त्याचे दुःख फार भारी आहे असे पाहून कोणी त्याच्याशी एकही शब्द बोलला नाही।